ಚಂದನ ಕುಂಕುಮಾರುಣ ಪಯೋಧಾರಾಭಿರಾಪ್ಲಾವಿತ ನಾನಾನರ್ಘ್ಯ ಮಣಿ ಪ್ರವಾಲ ಘಟಿತಾಂ ದತ್ತಾಂಗ್ರಿಹಾಣಾಂಬಿಕೇ ಆಮೃಷ್ಟಾಂ ಸುರಸುಂದರೀಭಿರಭಿತೋ ಹಸ್ತಾಂಬುಜೈರ್ಭಕ್ತಿತೋ ಮಾತಃ ಸುಂದರಿ ಭಕ್ತಕಲ್ಪಲತಿಕೇ ಶ್ರೀಪಾದುಕಾಮಾದರಾತ್ ದೇವೇಂದ್ರಾದಿಭಿರರ್ಚಿತಂ ಸುರಗಣೈರಾದಾಯ ಸಿಂಹಾಸನಂ ಚಂಚಕಾಂಚನ ಸಂಚಯಾಭಿರಚಿತಂ ಚಾರುಪ್ರಭಾಭಾಸ್ವರಂ ಏತಚ್ಚಂಪಕಕೇತಕೀ ಪರಿಮಲಂ ತೈಲಂ ಮಹಾನಿರ್ಮಲಂ ಗಂಧೋದ್ವರ್ತನ ಮಾದರೇಣ ತರುಣೀ ದತ್ತಂ ಗೃಹಾಣಾಂಬಿಕೇ ಪಶ್ಚಾದ್ದೇವಿ ಗೃಹಾಣ ಶಂಭು ಗೃಹಿಣೀ ಶ್ರೀಸುಂದರಿ ಪ್ರಾಯಶೋ ಗಂಧದ್ರವ್ಯ ಸಮೂಹ ನಿರ್ಭರತರಂ ಧಾತ್ರೀ ಫಲಂ ನಿರ್ಮಲಂ ತತ್ಕೇಶಾನ್ ಪರಿಶೋಧ್ಯ ಕಂಕತಿಕಯಾ ಮಂದಾಕಿನೀ ಸ್ರೋತಸೇ ಸ್ನಾತ್ವಾ ಪ್ರೋಜ್ವಲ ಗಂಧಕಂ ಭವತು ಹೇ ಶ್ರೀಸುಂದರಿ ತ್ವನ್ಮುದೇ ಸುರಾಧಿಪತಿ ಕಾಮಿನೀ ಕರಸರೋಜನಾಲೀದೃತಾ ಸ ಚಂದನ ಸ ಕುಂಕುಮ ಗುರುಭರೇಣ ವಿಭ್ರಾಜಿತಾ ಮಹಾಪರಿಮಲೋಜ್ವಲಾ ಸರಸ ಶುದ್ಧ ಕಸ್ತೂರಿಕಾ ಗೃಹಾಡ ವರದಾಯಿನೀ ತ್ರಿಪುರ ಸುಂದರಿ ಶ್ರೀಪದೇ ಗಂಧರ್ವಾಮರ ಕಿನ್ನರ ಪ್ರಿಯತಮಾ ಸಂತಾನ ಹಸ್ತಾಂಬುಜ ಪ್ರಸ್ತಾರೈಂದ್ರಿಯಮಾಣ ಮುಕ್ತಮತರಂ ಕಾಶ್ಮೀರಜಾಪಿಂಜರಂ ಮಾತರ್ಭಾಸ್ವರ ಭಾನುಮಂಡಲ ಲಸತ್ ಕಾಂತಿ ಪ್ರದಾನೋಜ್ವಲಂ ಚೈತನ್ನಿರ್ಮಲ ಮಾತನೋತು ವಸನಂ ಶ್ರೀಸುಂದರಿ ತ್ವನ್ಮುದಂ ಸ್ವರ್ಣಾಕಲ್ಪಿತ ಕುಂಡಲೇ ಶ್ರುತಿಯುಗೇ ಹಸ್ತಾಂಬುಜೇ ಮುದ್ರಿಕಾ ಮಧ್ಯೆ ಸಾರಸನಾನಿತಂಬ ಫಲಕೇ ಮಂಜೀರಮಂಗೃದ್ವಯೇ ಹಾರೋ ವಕ್ಷಸಿ ಕಂಕಡೌ ಕೊಡರಳತ್ ಕಾರೌ ಕರದ್ವಂದ್ವಕೇ ವಿನ್ಯಸ್ತಂ ಮುಕುಟಂ ಶಿರಸ್ಯ ನುದಿನಂ ದತ್ತೋನ್ಮದಂ ಸ್ತೂಯತಾಂ ಗ್ರೀವಾಯಾಂ ಧೃತಕಾಂತಿಕಾಂತಪಟಲಂ ದ್ರೈವೇಯಕಂ ಸುಂದರಂ ಸಿಂಧೂರಂ ವಿಲಸಲ್ಲಲಾಟಫಲಕೇ ಸೌಂದರ್ಯಮುದ್ರಾಧರಂ ರಾಜತ್ತಜ್ಜಲಮುಜ್ವಲೋತ್ಪಲದಲ ಶ್ರೀಮೋಚನೇ ಲೋಚನೇ ತದ್ದಿವ್ಯೌಷಧಿ ನಿರ್ಮಿತಂ ರಚಯತು ಶ್ರೀಶಾಂಭವಿ ಶ್ರೀಪದೇ ಅಮಂದಕರ ಮಂದರೋನ್ಮಥಿತ ದುಗ್ಧ ಸಿಂಧೂದ್ಭವಂ ನಿಶಾಕರ ಕರೋಪಮಂ ತ್ರಿಪುರ ಸುಂದರಿ ಶ್ರೀಪದೇ ಗೃಹಾಡ ಮುಖ ಮೀಕ್ಷಿತುಂ ಮುಕುರ ಬಿಂಬಮಾವಿದ್ರುಮೈಹಿ ವಿನಿರ್ಮಿತಮಗಚ್ಛಿದೇ ರತಿಕರಾಂಬುಜಸ್ಥಾಯಿನಂ ಕಸ್ತೂರೀದ್ರವಚಂದನಾ ಗುರುಸುಧಾ ಧಾರಾಭಿರಾಪ್ಲಾವಿತಂ ಚಂಚಚ್ಚಂಪಕಪಾಟಲಾದಿಸುರಭೇದ್ರವ್ಯೈಹಿ ಸುಗಂಧೀಕೃತಂ ದೇವಸ್ತ್ರೀಗಣಮಸ್ತಕಸ್ಥಿತಮಹಾರತ್ನಾದಿಕುಂಭವ್ರಜೈ ರಂಭಃ ಶಾಂಭವಿ ಸಂರಮೇಣ ವಿಮಲಂ ದತ್ತಂ ಗೃಹಾಣಾಂಬಿಕೇ कहलारोत्पलनाग केसर सरोजाख्यावली मालती मल्ली कैरव केतकादि कुसुमै रक्ताश्वमारादिभिः पुष्पैर्माल्यभरेण वै सुरभिणा नानारसस्रोतसा ताम्राम्बोजनिवासिनीं भगवतीं श्रीचण्डिकां पूजये मांसी गुग्गुलचन्दना गुरुरजः कर्पूरशैलेयजैः माद्लीकैः सह कुङ्कुमैः सुरचितैः सर्पिर्भिरामिश्रितैः सौरभ्यस्थितिमन्दिरे मणिमये पात्रे भवेत् प्रीतये रूपोऽयं सुरकामिनी विरचितः श्रीचण्डिके त्वन्मुदे घृतद्रव परिस्फुरद्रुचिररत्नयष्ट्यान्वितो महातिमिरनाशनः सुरनितं विनिर्मितः सुवर्णचषकस्थितः सघनसारवर्त्यान्वितः तव त्रिपुरसुन्दरि स्फुरति देवि दीपो मुदे जाति सौरभनिर्भरं रुचिकरं शाल्योदनं निर्मलं युक्तं हिङ्गुमरीचजीरसुरभिर्द्रव्यान्वितैर्व्यञ्जनैः पक्वान्नेन सपायसेन मधुना दद्याज्यसम्मिश्रितम् नैवेद्यं सुरकामिनी विरचितम् श्रीचण्डिके त्वन्मुदे लवङ्गकलिकोज्ज्वलम् बहुलनागवल्लीदलम् सजातिफलकोमलम् सघनसारपूगीफलम् सुधामधुरिमाकुलम् रुचिररत्नपात्रस्थितम् गृहाणमुखपङ्कजे स्फुरितमम्बताम्बूलकम् शरत्प्रभवचन्द्रमः स्फुरितचन्द्रिका सुन्दरम् गलत्सुरतरङ्गिणी ललितमौक्तिकाडम्बरम् गृहाणनवकाञ्चन प्रभवदण्डखण्डोज्ज्वलम् महात्रिपुरसुन्दरे प्रकटमातपत्रम् महत् मातस्त्वन्मुदमातनोतु सुभगः त्रिभिः सदान्दोलितम् शुभ्रम् चामरमिन्दुकुन्दसदृशम् प्रस्वेददुःखापहम् सद्योगस्त्यवसिष्ठनारदशुकव्यासादिवाल्मीकिभिः स्वेचित्ते क्रियमाण एव कुरुताम् शर्माणि वेदध्वनिः स्वर्गाङ्गणे वेणुमृदङ्गशङ्ख भैरीनिनादैरुपगीयमाना कोलाहलैराकलिता तवास्तु विद्याधरी नृत्यकला सुखाय देवि भक्तिरसभावितवृत्ते प्रीयतां यदि कुतोऽपि लभ्यते तत्र लौल्यमपि सत्फलमेकं जन्मकोटिभिरपीह न लभ्यम् एतैः षोडशभिः पद्यैः उपचारोपकल्पितैः यः परां देवतां स्तौति स तेषां फलमाप्नुयात्। ॐ